आता सविस्तर बातम्या. हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल देशभरात अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. यानिमित्त भव्य मिरवणुका, शोभायात्रा, व्याख्यानं आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करताना शिवाजी महाराजांच्या कार्यातून एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. शिवाजी महाराजांचे राज्यातील 12 गड किल्ले जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळण्यासाठी नामांकनाकरता निवडले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यासाठी कृती दल तयार करण्यात आलं असून किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमण काढण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला, त्यानंतर पोलीस पथकानं 3 फेरी झाडून मानवंदना दिली. शिवजयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये काल जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आल्या. युवक, विद्यार्थी, अधिकारी, नागरिकांच्या सहभागामुळे सर्व परिसर दुमदुमून गेला. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय तसंच महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानं या पदयात्रांचं आयोजन करण्यात आलं. पुण्यात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार जीवनामध्ये स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केलं. तर विकसित भारताचा संकल्प घेण्यासाठी जय शिवाजी जय भारत पदयात्रा असल्याचं केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यावेळी म्हणाले. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा प्रबोधिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येनं या पदयात्रेत सहभाग घेतला. ऐकूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत.
राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये काल जय शिवाजी जय भारत पदयात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आल्या. नांदेडमध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं. यवतमाळ तसंच वाशिम इथं निघालेल्या पदयात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सोलापुरात काल 4 जणांनी हुतात्मा पुतळ्यासमोर सलग 19 तास 19 मिनिटं आणि 19 सेकंद दांडपट्टा फिरवून शिवरायांना अभिवादन केलं. परभणीत पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस दलातील सुसज्ज यंत्रणेतील वाहनं, शस्त्र, पोलीस कर्मचारी, अधिकारी त्यामध्ये सहभागी झाले होते. साताऱ्यामध्ये किल्ले अजिंक्यतारा परिसर काल रात्री हजारो मशालींनी उजळवून टाकण्यात आला. रत्नागिरी, गडचिरोली, सांगली, धाराशिव, नंदुरबार, लातूर, अकोला तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथं जय शिवाजी जय भारत पदयात्रा मोठ्या उत्साहात निघाल्या होत्या. नागपूरमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. नाशिकमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे या पदयात्रेमध्ये सहभागी झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक परिसरातून ही पदयात्रा काढण्यात आली. मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करून यात्रेला सुरुवात झाली. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या राज्यभरातल्या प्रतिनिधींसह पुण्याहून स्वाती महाळंक.
पुण्यात आंबेगावमध्ये उभारल्या जात असलेल्या शिवसृष्टीच्या द्वितीय टप्प्याचं लोकार्पणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मूळ संकल्पनेतून साकारत असलेली शिवसृष्टी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचं एक केंद्र ठरणार असून शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उभारणीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
वारसा, कला, साहित्य, संस्कृतीचा जिचात दडलेला पुन्हा माय मराठीचा गुण गौरव गगनी असा धुमधुमला.
अशी मधुर गोड विश्वात थोर तिचे रंग रूप देखणी
अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने. अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने. अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठीने.
दिनांक 21-22-23 फेब्रुवारी दरम्यान 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा. स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन.
अलंकार जपलाय तिच्या पुण्याईने मराठीचा पुन्हा शंखनाद घुमतोय.
समृद्ध ज्यामुळे ललित काव्य शोभनाट्य चित्र सृष्टीची
विभूषण महाराष्ट्राचे गाजवी सोहळे संमेलने.
दिनांक 21-22-23 फेब्रुवारी दरम्यान 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा. स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन.
बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सरहद पुणेद्वारे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 98 साहित्य संमेलन यंदा 21-23 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली इथं होत आहे. त्यानिमित्त मराठी साहित्य यात्री संमेलन हे आकर्षण असलेली साहित्यप्रेमी रसिकांची पहिली रेल्वेगाडी काल पुणे स्थानकावरून रवाना झाली. ऐकूया त्याबाबतचा हा वृत्तांत.
साहित्य संमेलन हा तमाम मराठीजनांचा अभिमानाचा आणि कुतूहलाचा विषय. त्यातून दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा अशी वर्षानुवर्षांची ख्याती असणाऱ्या मराठी जनांचा हा 98वा सारस्वताचा उत्सव यंदा राजधानी दिल्लीमध्ये होत असल्यानं त्याला आगळंच महत्व आहे. त्या अनुषंगानं आकाराला येत असलेल्या अनेक अभिनव उपक्रमांपैकी एक म्हणजे पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान आयोजित करण्यात आलेलं पहिलं मराठी साहित्य यात्री संमेलन. शिवछत्रपतींच्या गडकोटांच्या नावांनी सजलेल्या डब्यांचा अंतर्भाव असलेल्या दिल्लीला जाणाऱ्या महान सेनानी महादजी शिंदे रेल्वेगाडीला काल पुणे रेल्वे स्थानकावर मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे दिल्लीकडे वाजत गाजत रवाना झाली. या प्रवासात रेल्वेच्या डब्यांमध्ये रंगणाऱ्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत उदय सामंत आणि अध्यक्ष आहेत शरद तांदळे. सामंत या विशेष रेल्वेद्वारे साहित्यिकांच्या बरोबर प्रवासही करत आहेत. राज्यातील विविध गावागावांमधून आलेले साहित्यिक, युवक, लोककलाकार, कॉमेडियन्स, समाज माध्यमातले प्रभावी व्यक्तिमत्व तसंच शाहिरी आणि भजनी मंडळं यांच्या सहभागामुळे हा प्रवास आता अमृतातेही पैजेसी जिंकणाऱ्या मराठी बोलांनी गजबजून जाणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी नितीन जळूकर यांच्यासह पुण्याहून स्वाती महाळंक.
विखंडन युगातली आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित 9वा आशिया आर्थिक संवाद आजपासून 3 दिवस पुण्यात आयोजित केला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलन तसंच वातावरण बदलाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयावर त्यात सखोल चर्चा होणार आहे. भारतासह जगभरातले राजकीय नेते, वरिष्ठ सनदी अधिकारी, धोरणकर्ते, उद्योगतज्ञ, शिक्षणतज्ञ यात सहभागी होणार आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 9व्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात काल कराची इथं न्यूझीलंडनं पाकिस्तानला 60 धावांनी हरवलं. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना 320 धावा केल्या होत्या. भारताचा पहिला सामना आज दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध होणार आहे. मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. मुंबई संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून रेगे यांची ओळख होती. प्रथम श्रेणीतले 52 सामन्यांमध्ये रेगे यांनी 126 गडी बाद केले. 1917 त्यांनी मुंबई रणजी संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. हवामान. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. छत्रपती शिवरायांची जयंती देशभर उत्साहात साजरी. गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. जय शिवाजी जय भारत पदयात्रांमुळे अवघं राज्य दुमदुमलं. विखंडन युगातली आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान या मध्यवर्ती संकल्पनेवर पुण्यात आजपासून 9वा आशिया आर्थिक संवाद. आणि मराठी साहित्य यात्रींना घेऊन रेल्वेगाडी दिल्लीकडे रवाना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.